श्यामची आई वात्सल्याची मूर्तिमंत प्रतिमा. आई या हृदयस्पर्शी संकल्पनेचा हृदयाच्या गाभाऱ्यातला दैवी साक्षात्कार. निरागस बालपणाला सर्वार्थाने सुखरूपतेचं आश्वासन म्हणजे आई. तेव्हा स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, अशा भावपूर्ण शब्दात गायलेली ही आईची महती.
जरी बोलशील रागे.